chinimandi.com पॉडकास्ट।
रोजगार हमी योजनेतून मिळणार लाखो मजुरांच्या हाताला काम, मुख्यमंत्र्यांचा दिलासा। कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन सुरू असताना कोरोना प्रादुर्भाव नसलेल्या ठिकाणी रोजगार हमी योजनेची कामं मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आली आहेत। राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये रोजगार हमी योजनेची 46,539 कामं सुरू असून त्यावर 5,92,525 मजूर उपस्थित आहेत। कोरोनाचा प्रसार मजुरांमध्ये होणार नाही याची दक्षता घेऊन श्रमिकांना काम उपलब्ध करून दिलं जात आहे। मागेल त्याला काम देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत, त्यामुळे काळजी करू नका, मागेल त्याच्या हाताला काम नक्की मिळेल, असा दिलासा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे। मुख्यमंत्री पुढे म्हणाले की 19 प्रकारच्या कामांसाठी शेल्फवर काम उपलब्ध करून देण्यामध्ये 3 विभाग आघाडीवर आहेत। यामध्ये सर्वाधिक कामं ग्रामपंचायत क्षेत्रात उपलब्ध करून देण्यात आली आहेत, ती 36,046 आहेत। कृषी विभागानं 5,529 कामं तर रेशीम संचालनालयानं 1,229 कामं उपलब्ध करून दिली आहेत। कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी दक्षता। देशात आणि राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता या विषाणूचा प्रसार मनरेगाच्या कामांवरील मजुरांना होऊ नये यादृष्टीनं मार्गदर्शक सूचनाही निर्गमित करण्यात आल्या आहेत। यामध्ये मनरेगाच्या कामांची मागणी प्राप्त झाल्यास प्राधान्यानं वैयक्तिक स्वरूपाची कामं हाती घेणं, कामाच्या ठिकाणी सॅनिटायझर, हँडवॉश, सोप, पेपर सोप उपलब्ध करून देणं, मजुरांना स्थानिक आरोग्य केंद्रांकडून आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणं, लक्षणं आढळल्यास तात्काळ वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणं, अंतर ठेवून काम पूर्ण होईल याची काळजी घेणं यासारख्या सूचनांचा समावेश असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। जिल्हानिहाय मजुरांची उपस्थिती। राज्यात सर्वाधिक मजूर भंडारा जिल्ह्यात आहेत। तिथं 1,31,118 मजुरांच्या हाताला काम मिळालं आहे। त्यापाठोपाठ अमरावती जिल्ह्यात रोजगार हमी योजनेच्या कामावर 62,889 मजूर आहेत। गोंदिया तिसऱ्या स्थानावर असून इथं 56,192 मजूर आहेत। चंद्रपूरमध्ये 49,796, पालघरमध्ये 44,622, गडचिरोलीमध्ये 32,551, नंदुरबारमध्ये 27,191, नाशिकमध्ये 19,567, यवतमाळमध्ये 17,196, बीडमध्ये 13,132, उस्मानाबादमध्ये 11,777, जालन्यात 11,774, धुळ्यात 11,146, अहमदनगरमध्ये 9,917, नांदेडमध्ये 8,521, बुलढाण्यात 7,874, लातूरमध्ये 7,872, औरंगाबादमध्ये 7,044, नागपूरमध्ये 6,936, जळगावमध्ये 6,887, हिंगोलीमध्ये 6,835, रत्नागिरीमध्ये 4,877, परभणीमध्ये 4,367, पुण्यात 4,016, अकोला 3,689, सोलापूरमध्ये 3,569, वर्ध्यात 3,477, साताऱ्यात 3,353, सांगलीमध्ये 3,156, वाशीमध्ये 3,133, सिंधुदुर्गमध्ये 2,343, ठाण्यात 2,156, कोल्हापूरमध्ये 1,988 आणि रायगडमध्ये 1,564 मजूर कामावर उपस्थित आहेत। मजुरांच्या उपस्थितीत सातत्यानं वाढ ही 19 मे 2020 स्थिती आहे। राज्यात 4 एप्रिल 2020 3,393 कामांवर 19,509 मजूर कामावर उपस्थित होते। 23 एप्रिलपर्यंत यात वाढ होऊन 23,026 कामांवर 1,40,196 मजूर कामावर आले। 18 मे रोजी 52,186 कामांवर 6,53,453 कामगार होते। म्हणजेच रोजगार हमी योजनेच्या विविध कामातून मजुरांना मोठ्या प्रमाणात काम उपलब्ध करून देण्यात येत असल्याचं दिसून येतं। एकल जॉब कार्डधारकांना काम देताना प्राधान्य। महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत एकल जॉब कार्डधारकांची संख्या 22,26,878 इतकी आहे। यात एकल महिलांची संख्या 8,912 असून एकल पुरुषांची संख्या 14,25,966 आहे। एकल जॉब कार्डधारक म्हणजे ज्यांना कुणाचाही आधार नाही असे लोक, त्यांना कामाच्या माध्यमातून आधार मिळावा म्हणून एकल जॉब कार्डधारकांना प्राधान्यानं कामं उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत। वनहक्क कायद्याअंतर्गत वनपट्टेधारक असलेल्या पात्र लाभार्थ्यांना मनरेगा अंतर्गत नोंदीत करण्यात आलं असून त्यांना जास्तीत जास्त कामं उपलब्ध करून द्यावीत अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.